और मैं बहुत ज़्यादा चाहती हूँ ठंड के इस मौसम को, क्योंकि इतने सारे फ्रूट्स, इतनी सारी सब्जियाँ होती है। और हाँ यार, ठंड के मौसम में रात को आइसक्रीम खाने का मजा ही कुछ और होता है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है। मैंने आपसे यही पूछा था कि आपको सबसे ज्यादा कौन सी बात पसंद है इस ठंड के मौसम में, तो यही यहाँ पर एक कॉल आया है नांदेड़कर का।
गोष्ट म्हणजे सकाळी वॉर्निंग वाकला जातो 5 वाजता आणि जाऊन मस्त पैकी थंड गरम तिकडे हवेशीर फिरून येतो आम्ही।
अच्छा, थंडी पळवायचं काम करता तुम्ही वॉक करून?
थंडी सकाळी 5 ते 7 पर्यंत जाऊन येतो मॅडम, आणि गुलाबी थंडी मस्त पैकी आहे आणि खारी खोबरं वगैरे आम्ही घेतो।
लाडू वगैरे बनवलेत की मग तसंच घेतात?
लाडू बनवायचे आहेत, बनवता दरवर्षी, तर थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे थोडं उशिरा बनवता आम्ही।
अच्छा अच्छा, मग एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तुम्ही इतक्या सकाळी उठता?
हो मॅडम, हो हो।
येस, काय मोटिवेशन आहे तुमचं, का वाटतं तुम्हाला की थंडी आहे, झोपून राहू नये तर उठावं?
नाही उठावं वाटतं मॅडम, मी तर सकाळी 4 उठतोय।
अरे बापरे,
4 उठते 5 पर्यंत सगळं ओके, नाश्ता पाणी वगैरे आपले आंघोळ पाणी वगैरे करतोय।
कितना सही आहे ना खरंच, जर का तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये मॉर्निंग वॉक केला नसेल ना तर उद्याच ट्राय करा, कारण की काय ना तो जो एक्सपिरियन्स आहे तो खूपच भारी असतो। मी सकाळी उठून 6 रोज एक्सरसाइजला जाते, त्यामुळे मला माहितीये ते फक्त जे 5 असतात ना अंथरुणातून बाहेर पडण्याचे ते सगळ्यात मोठे असतात। जर का तुम्ही त्या 5 विजय मिळवला तर तुम्ही आयुष्यात विजयी होऊ शकलात अंथरुणातून बाहेर उठण्याचे। जल्दी से ये ट्राय करके आप देख सकते हैं, कल सुबह ही ट्राय कीजिए और मुझे बताइए कि कैसा लगा आपको ठंड के मौसम में मॉर्निंग वॉक कर कर। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बताऊंगी मुझे क्या पसंद है ठंड के मौसम में सबसे ज्यादा, यहीं पर स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।